नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आबाल वृद्धांसह सर्वजण विविध रंगात नाहून गेल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे. नागरिकांनी नैसर्गिक रंगाच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनासह पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं. त्यानुसार बहुतांश भागात नागरिक कोरड्या रंगानं धुलिवंदनाचा सण साजरा करत असल्याचं दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासींची प्रसिद्ध अशी राजवाडी काठीशी होळी आज सकाळी 5:30 वाजता प्रज्वलित करण्यात आली. इसवी सन 1242 मध्ये काठी संस्थानचे राजे उमेदसिंह यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवांना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरुवात केली होती. तेव्हापासून प्रचलित असलेल्या विधीपरंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी केली जाते. आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बावा, डानखोर अशी विविध रूपं धारण करून पारंपरिक वेशभूषेत ढोल, बिजरी, घुंगराच्या तालावर थिरकताना दिसून आले. पुढचे 15 दिवस सातपुड्यात होळीचा हा उत्सव साजरा केला जातो. येत्या शनिवारपासून राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुण्यात कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाची विक्री आता 56 रुपये प्रतिलिटरवरून 58 रुपये प्रतिलिटर तर म्हशीच्या दुधाची विक्री 72 रुपये प्रतिलिटरवरून 74 रुपये प्रतिलिटर अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी दिली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत विशेष अध्ययन करण्यासाठी विदेशात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेअंतर्गत 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र विद्यार्थ्यांना विभागाच्या संकेतस्थळावरून येत्या 30 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तिसऱ्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला कालपासून लातूर इथं प्रारंभ झाला. शहरातल्या PVR टॉकीजमध्ये 17 मार्चपर्यंत चालणारा हा फेस्टिव्हल सर्वांसाठी निःशुल्क आहे. लातूर तसंच मराठवाड्यातील सिनेरसिकांनी या फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा असं आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं 6 वर्ष बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश SJ घरत यांनी आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 11,000 रुपये दंड ठोठावला आहे. विष्णू बाबराव सादुळे असं आरोपीचं नाव असून त्यानं शेजारी राहणाऱ्या बालिकेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता. 23 मार्च 2023 रोजी हा प्रकार घडला होता. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर ट्रक रुळावर बंद पडल्यानं अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडक बसली. रेल्वे गेट पास करत असताना अचानक मालवाहू ट्रक बंद पडल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे. या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकमधल्या धान्याचं आणि ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान अपघातामुळे भुसावळ ते नागपूर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसला परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. या निर्णयाला 6 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान तिरुपती आदिलाबाद तिरुपती कृष्णा एक्सप्रेसच्या मार्गात येत्या 26 मार्चपासून बदल करण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी आता सिकंदराबाद मार्गे न धावता चरलापल्ली मार्गे धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे. छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात काल 17 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यापैकी 6 नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 1 लाख रुपयांचं बक्षीस होतं. हे नक्षलवादी निया नेलनार म्हणजेच युअर गुड व्हिलेज या शासनाच्या योजनेनंही प्रभावित झाले आहेत. या योजनेअंतर्गत सुरक्षा दल आणि प्रशासनाकडून ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरवून विकास केला जातो आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट 2020 स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका मास्टर्सची वेस्ट इंडिज मास्टर्सशी लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. दरम्यान या स्पर्धेत काल रायपूर इथं झालेल्या सामन्यात इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा 94 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंडिया मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 220 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ फक्त 126 धावा करू शकला. भारताकडून सचिन तेंडुलकरनं 42 धावा आणि युवराज सिंगनं 26 धावा केल्या तर शहबाज नदीमनं 4 बळी घेतले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.